खंड तिसरा प्रकरण अठरावे गोखल्यांच्या सहवासात एक महिना दोन। गोखल्यांच्या छत्राखाली राहून मी सारा वेळ घरी बसूनच घालविला नाही। मी दक्षिण आफ्रिकेतील माझ्या ख्रिस्ती मित्रांना सांगून आलो होतो की मी हिंदुस्थानातील ख्रिस्ती लोकांना भेटेन व त्यांची स्थिती समजून घेईन। कालीचरण बॅनर्जींचे नाव मी ऐकले होते। ते महासभेमध्ये पुढारी या नात्याने भाग घेत, त्यामुळे त्यांच्याबद्दलही आदर वाटत होता। सर्वसाधारण ख्रिस्ती लोक महासभेपासून किंवा हिंदू मुसलमानांपासून अलग राहत, त्यामुळे त्यांच्या संबंधी अविश्वास वाटे, तसा कालीचरण बॅनर्जींविषयी वाटत नव्हता। मी त्यांना भेटावयास जाण्यासंबंधी गोखल्यांपाशी बोललो। ते म्हणाले, त्यांच्याकडे जाऊन तुम्ही काय मिळविणार? ते फार सज्जन गृहस्थ आहेत, पण मला वाटते की ते तुमचे समाधान करू शकणार नाहीत। मी त्यांना चांगले ओळखतो, तरी पण तुम्हाला जायचे तर खुशाल जा। मी वेळ मागितला, त्यांनी मला ताबडतोब वेळ दिला आणि मी गेलो। त्यांच्या घरी त्यांच्या धर्मपत्नी मृत्यूशय्येवर पडलेल्या होत्या। त्यांचे घर साधे होते। महासभेमध्ये त्यांनी कोट पाटलोण घातलेले पाहिले होते। घरी ते बंगाली धोतर आणि सदरा या पोशाखात आढळले। हा साधेपणा मला फार आवडला। त्यावेळी मी स्वतः जरी पारशी कोट पाटलोण घालीत असे, तरी पण तो पोशाख आणि साधेपणा मला आवडला। मी त्यांचा वेळ न घेता माझ्या शंका मांडल्या। त्यांनी मला विचारले, तुम्हाला वाटते का की आपण पाप घेऊनच जन्माला येतो? मी म्हटले, होय वाटते। तर या मूलभूत पापाचे निवारण हिंदू धर्मात नाही व ख्रिस्ती धर्मात आहे, असे म्हणून ते पुढे म्हणाले, पापाचा मोबदला मृत्यू आहे। त्या मृत्यूपासून बचावून जाण्याचा उपाय येशूला शरण जाणे हा आहे, असे बायबल सांगते। मी भगवद्गीतेतील भक्तिमार्ग सुचविला, परंतु माझे बोलणे निरर्थक होते। मी त्या भल्या मनुष्याचे त्याच्या चांगुलपणाबद्दल आभार मानले। माझे समाधान झाले नाही, तरी पण या भेटीपासून मला लाभच झाला। याच महिन्यात मी कलकत्त्याची गल्लीन गल्ली हिंडलो म्हटले तरी चालेल। बहुतेक कामं पायी फिरूनच करीत असे। यावेळीच न्यायमूर्ती मित्र यांना भेटलो, सर गुरुदास बॅनर्जींना भेटलो। त्यांची मदत दक्षिण आफ्रिकेच्या कामी पाहिजे होती। राजा सर प्यारी मोहन मुखर्जींचे दर्शनही याच अवधीत घेतले। कालीचरण बॅनर्जींनी मला कालीच्या मंदिराबद्दल सांगितलेच होते। ते मंदिर पाहण्याची मला तीव्र इच्छा वाटत होती। त्याचे वर्णन मी पुस्तकात वाचले होते, म्हणून एके दिवशी तिकडे मोर्चा वळविला। न्यायमूर्ती मित्र यांचे घर त्याच भागामध्ये होते, म्हणून त्यांना ज्या दिवशी भेटलो त्याच दिवशी काली मंदिरातही गेलो। रस्त्याने बलिदानाच्या बकऱ्यांची रांगच रांग चालली होती। मंदिराच्या गल्लीत पाऊल टाकतो तोच भिकाऱ्यांची रांगच रांग रागून राहिलेली दिसली। बावा तर असायचेच। माझी त्यावेळीही धष्टपुष्ट भिकाऱ्याला काहीही न देण्याची पद्धत होती। काही भिकारी माझ्या पाठीस लागले। एक बाबाजी ओट्यावर बसले होते। त्यांनी मला बोलावले, कसे काय बेटा, कुणीकडे? मी त्यांना मनाजोगता जबाब दिला। त्यांनी मला व माझ्या सोबत्याला बसायला सांगितले। आम्ही बसलो। मी विचारले, बकऱ्यांना बळी देणे हा धर्म आहे असे तुम्हाला वाटते का? ते म्हणाले, प्राण्यांना ठार मारणे हा धर्म कोण म्हणेल? तर मग तुम्ही तेथे बसून लोकांना बोध का करीत नाही? बोध का करीत नाही? ते आमचे काम नव्हे। आम्ही फक्त बसले राहून भगवत भक्ती करायची। पण तुम्हाला दुसरी जागा न सापडता हीच बरी सापडली? आम्ही कोठेही बसलो तरी सारखेच। लोक हे बकऱ्यांच्या कळपांप्रमाणे आहेत। थोर लोक नेतील त्या वाटेने जाणार, आम्हा साधूंना त्यांचे काय? बावाजी म्हणाले। मी संभाषण पुढे चालविले नाही। आम्ही देवळात जाऊन पोचलो। समोर रक्ताची नदी वाहत होती। दर्शन घेण्यासाठी उभे राहण्याची मला इच्छा राहिली नाही। मी फार खिन्न झालो। काय करावेसे मला होऊन गेले तो देखावा मी अद्याप विसरू शकलेलो नाही। बंगाली लोकांच्या एका संमेलनाला मला त्याच सुमाराला निमंत्रण मिळाले होते। तेथे मी एका गृहस्थापाशी या घातकी पूजेसंबंधी गोष्ट काढली। ते म्हणाले, तेथे नगारे वाजत असतात, त्याच नादामध्ये बकऱ्याचा कशाही तऱ्हेने वध केला तरी त्याला वेदना होत नाहीत अशी आमची समजूत आहे। मला हे मत पटले नाही। बकऱ्याला वाचा आली तर तो निराळेच सांगेल, असे मी त्या गृहस्थाला सांगितले। हा घातकी रिवाज बंद झाला पाहिजे असे वाटले. बुद्धदेवांची गोष्ट आठवली, पण हे काम आपल्या शक्तीपलीकडचे आहे हे मला समजत होते. मला त्यावेळी वाटेल तेच आजही वाटत आहे. माझ्या मते बकऱ्याच्या जीवाची किंमत मनुष्याच्या जीवापेक्षा कमी नाही. मनुष्य देहाच्या रक्षणासाठी मी बकऱ्याचा देह हिरावून घेण्यास तयार होणार नाही. प्राणी जितका अधिक दुर्बल तितका त्याला मानवी क्रूरपणापासून बचावून जाण्यासाठी मनुष्याचा आश्रय घेण्याचा अधिकार आहे असे मला वाटते. तितकी लायकी नसेल तर मनुष्य तसा आश्रयही पण देऊ शकणार नाही. बकऱ्याला या पापी बलिदानापासून वाचविण्यासाठी माझ्या अंगी आहे त्याहून कितीतरी अधिक आत्मशुद्धीची आणि त्यागाची आवश्यकता आहे. या शुद्धीची आणि त्यागाची तूर्त मार्ग प्रतीक्षा करीतच मला परलोक गाठावा लागणार असे दिसते. असा कोणीतरी तेजस्वी पुरुष किंवा तेजस्वी सती उत्पन्न होवो की जो मनुष्य जातीचा या घोर पातकातून उद्धार करील, निरपराधी प्राण्यांचे रक्षण करील आणि देवालयाची शुद्धी करील. अशी प्रार्थना तर मी सदैव करीत असतो. ज्ञानी बुद्धिशाली त्यागवृत्तीने पूर्ण व भावनाप्रधान बंगाल ही हत्या कशी सहन करतो बरे.